आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह चैनी यांचा आज शपथविधी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या मालावी दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित राहणार. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात भारतावर आरोप करताना पुरावे नसल्याची कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांची कबुली. बिघडलेल्या संबंधांची जबाबदारी एकट्या ट्रुडोंवर असल्याची भारताची भूमिका. आणि भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटीत काल पहिल्या दिवशीच्या पावसानंतर आज दुसऱ्या दिवशी नाणेफेकीपासून सुरुवात होणं अपेक्षित. आता सविस्तर बातम्या. हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होत आहे. पंचकुलामधील शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेतली आणि त्यात सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. चैनी यांच्या शपथविधीनंतर ही परिषद होणार असल्याचं भारतीय जनता पार्टीनं म्हटलं आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघानं सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान याप्रसंगी अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्व तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी आपले विचार मांडणार आहेत. पाली भाषेला नुकताच मराठी आणि इतर 4 भाषांसह अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या 3 दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॅरिटोनियाचे अध्यक्ष मोहम्मद औड घसोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. राष्ट्रपतींनी काल शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेतही भाग घेतला. उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी 4 संयुक्त सहकार्य करारांवरही काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना बळ देण्यासाठी परस्परांशी चर्चा करणं, परदेशी संबंधविषयक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करणं, राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्टधारकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल करणं आणि उभय देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणविषयक कार्यक्रम आयोजित करणं यांच्याबाबत हे करार करण्यात आले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात भारत आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर आरोप करताना कॅनडानं कोणतेही पुरावे दिलेले नाहीत असा भारतानं पुनरुच्चार केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांनी चौकशी आयोगापुढे बोलताना आरोप करताना पुरावे नसल्याची कबुली दिल्याच्या बातम्यांवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रुडू यांची कबुली म्हणजे भारत इतके दिवस जे म्हणत होता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं जयस्वाल यांनी म्हटलं आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातल्या बिघडलेल्या संबंधांची जबाबदारी केवळ ट्रुडू यांच्यावर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तत्पूर्वी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा कथित सहभाग असल्याचा आपल्या सरकारकडे कोणताही पुरावा नसल्याचं ट्रुडू यांनी मान्य केलं आहे. एका चौकशी समितीपुढे बोलताना ट्रुडू यांनी आपले आरोप हे गुप्तचरांकडून मिळालेल्या कमकुवत माहितीवर आधारित होते आणि त्यात ठोस पुरावा नव्हता अशी कबुली दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. ही वाढ 2025-26 या पणन हंगामासाठी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती वार्ताहर परिषदेत दिली. मोहरीच्या किमतीत सर्वाधिक 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून मसूर डाळींच्या किमतीत 275 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत 210 तर गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयाचा लाभ 49 लाख कर्मचारी आणि 64 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल संध्याकाळी नवी दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक तयारी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना बॅनर फलक तातडीनं काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी सी व्हिजिल ऍपवर नोंदवू शकतात अशी माहिती महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. भारताची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत 4.86% वाढून 393.22 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच सहामाहीत ती 375 अब्ज डॉलर इतकी होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या सहामाहीत व्यापारी मालाची निर्यात 1.2% वाढून 213.22 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर सेवा क्षेत्रातली निर्यात 9.81% वाढली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात निर्यातीत 3.76% वाढ झाली आहे. अभियांत्रिकी उत्पादनं, रसायनं, प्लॅस्टिक, औषधं आणि वस्त्र प्रावरणं यांच्यामुळे निर्यातीला बळ मिळालं आहे. नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्राझील आणि जपान या देशांमध्ये निर्यात जास्त झाली आहे. सध्या जगभरात भूराजकीय संघर्ष आणि आर्थिक समस्या सुरू असतानाही भारताची निर्यात वाढत आहे ही चांगली स्थिती असल्याचं भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाचे अध्यक्ष अश्विनी कुमार यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटरवर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तमिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलापेट जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू प्रशासन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दल तसंच राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या एसएएफएफ महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तानबरोबर होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:15 सामना सुरू होईल. स्पर्धांच्या अ गटात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश असून ब गटात नेपाळ, भूतान, मालदीव आणि श्रीलंकेचा समावेश आहे. अंतिम सामना 30 तारखेला खेळला जाणार आहे. भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटीचा पहिला दिवस काल बंगळुरू इथं पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी आज नाणेफेकीपासून सुरुवात होणं अपेक्षित आहे. याआधी भारतानं बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली आहे, तर न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्धची मालिका हरला आहे. विश्व कसोटीच्या वर्तमान क्रमवारीत भारत सध्या अग्रस्थानी तर न्यूझीलंड 6व्या स्थानी आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धांच्या महिला गटात भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची गाठ आज उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान यू हिच्याशी पडणार आहे. स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह चैनी यांचा आज शपथविधी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या मालावी दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित राहणार. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात भारतावर आरोप करताना पुरावे नसल्याची कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांची कबुली. बिघडलेल्या संबंधाची जबाबदारी एकट्या ट्रुडोंवर असल्याची भारताची भूमिका. आणि भारत न्यूझीलंड क्रिकेट कसोटीत काल पहिल्या दिवशीच्या पावसानंतर आज दुसऱ्या दिवशी नाणेफेकीपासून सुरुवात होणं अपेक्षित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.